असते. मग गंभीर चेहरा करून ते म्हणाले, म्हणून ती आपल्यासारखा व्यायाम व्यायाम करत नाही. मिस्किन असलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर आता जोरदार हसू फुटलं आणि खदखदून स्वामीजी हसायला लागले. सर्व केंद्रच त्या हास्यरसात नाहून निघालं. हरिओम तत्सत. श्रीकृष्ण प्रणमस्त.
गोपाळा रे चिन्धी बांधिते द्रौपदी हरिचा भूटाला चिन्धी बांधिते द्रौपदी हरिचा भूटाला चिन्धी बांधिते द्रौपदी हरिचा भूटाला फाडुनी भर जरी शेला फाडुनी भर जरी शेला चिंधी बांधिते द्रौपदी हरिचा बोटाला चिंधी बांधिते द्रौपदी हरिचा बोटाला म्हणे खरी तू माझी भगिनी भाऊ तुझा मी द्रुपद नंदिनी म्हणे खरी तू माझी भगिनी भाऊ तुझा मी द्रुपद नंदिनी साद घाली येईन धावुनी साद गालिता येईन धावुनी प्रसंग जरी का पडला प्रसंग जरी का पडला चिंधी बांधिते द्रौपदी हरिचा बोटाला चिंधी बांधिते द्रौपदी हरिचा बोटाला प्रसंग कैसा येईल मजवर पाठीशी असता तू परमेश्वर प्रसंग कैसा येईल मजवर पाठीशी असता तू परमेश्वर बोले कृष्णा दाटुनी गहिवर बोले कृष्णा दाटुनी गहिवर पुरलोचनाला चिंधी बांधिते द्रौपदी हरिचा बोटाला चिंधी बांधिते द्रौपदी हरिचा बोटाला बघुनी तिचा तो भाव लौकिक मनी कृष्णाचा दाते कौतुक बघुनी तिचा तो भाव लौकिक मनी कृष्णाचा दाटे कौतुक करपाठीवर पडला पसुक करपाठीवर पडला पसुक प्रसन्न माधव झाला चिंधी बांधिते द्रौपदी हरिचा बोटाला फाडुनी भर जरी शेला चिंधी बांधिते द्रौपदी हरिचा बोटाला चिंधी बांधिते द्रौपदी हरिचा बोटाला पंढरीचा देव पंढरीचा देव पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी हा सगुण सावळा सारथी हा पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी हा सगुण सावळा सारथी हा सारथी सर्वांचा साक्षीभूतसे सारथी सर्वांचा साक्षीभूतसे संकटी सायाचे गजेंद्रासी संकटी सायाचे गजेंद्रासी पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी हा गजेंद्रासी रक्षी गणिका उद्धरी भिल्लिणी जे करी फळे भक्षी गजेंद्रासी रक्षी गणिका उद्धरी भिल्लिणी जे करी फळे भक्षी पंढरीचा देव पंढरीचा देव पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी हा भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टी भरी भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टी भरी नामा म्हणे हरी गोड मानी नामा म्हणे हरी गोड मानी पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी हा सगुण सावळा सारथी हा सारथी हा
कालच्या आपल्या ध्यानानंतरच्या बोलण्यात कालच्या असलं तरी हा 22 ऑक्टोबरला मला प्रश्न लिहून दिलाय बर का, म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी मंगळवारी मी ध्यानानंतर काही बोललो असणार. आपण बळी आणि वामनाच्या गोष्टीचा रेफरन्स दिला, त्यावरून माझ्या चिंतनातून आणि विकिपीडिया रिसर्चवरून काही प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो, आपण समाधान कराल का असं विचारलेलं आहे. बळींनी आपल्या शिवभक्तीतून म्हणजे साधनेतून एक्सलन्स साधना आणि एका चांगल्या फ्री सोसायटीची उभारणी केली. विकिपीडियावर वाचलं बरं का? पण हे विष्णू भक्तांना सहन न झाल्यामुळे विष्णूंनी हस्तक्षेप केला व प्रतिस्पर्धी शिवभक्ताचा कपटाने घात केला, म्हणजे बळीचा घात केला. ही आयडियोलॉजिकल वॉर आहे का? विष्णू म्हणजे भक्तिमार्ग प्रधान आणि शंकर म्हणजे ऑब्जेक्टिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ युनिव्हर्स अँड मास्टरी, हा एक प्रश्न आहे. आपल्या एका आधीच्या प्रवचनात असे बोलल्याचे आठवते की शंकर हे अति प्राचीन दैवत आहे, म्हणजे आर्यांच्या येण्यापूर्वीचा जो इंडिजिनियस समाज होता त्याचा शंकर, त्यांचा शंकर हा मूळ दैवत. मग आर्य आक्रमणाच्या वेळी त्यांनी सर्व शिवभक्त विरोधकांना असुर म्हणून अवहेलना केली का? विकिपीडियावर असं दिलं आहे की इट इज सिग्निफिकंट दॅट इट वॉज नॉट फॉर देअर सिन्स दॅट द अँटी गॉड्स हॅड टू बी डिस्ट्रॉइड, बट बिकॉज ऑफ देअर पॉवर, देअर व्हर्च्यू, देअर नॉलेज विच थ्रेटन दॅट ऑफ द गॉड्स, दॅट इज द गॉड ऑफ द आर्यास. द अँटी गॉड्स आर ऑफन डिपिक्टेड एज गुड ब्राह्मण्स, बळी, प्रल्हाद. Defeated, they serve the gods faithfully. Shiva Purana cha reference dila hai. Persia madhe Avesta shastra ani Vedan madhe sarkhe pana asleche diste. Tyanchat asur manje good ase mhantat. Arya he Persiatun hakallele किंवा तिथून इकडे आक्रमणासाठीच आले होते ना, हे जर का सत्य तर मला आर्य देव हे कमी प्रतीचे वाटतात आणि ह्याच कारणास्तव प्राचीन काळापासून शिवभक्तांनी विष्णू भक्तीचा सुपरफिशियल लेप चढवून अद्वैत ज्ञानाचा मार्ग म्हणजे योग साधना ध्यान तप इत्यादी करून अल्टर्ड स्टेट ऑफ कॉन्शियसनेस वर पोहोचण्याचा प्रयत्न करणं सांगितलं असं असेल का? एथेसिझम म्हणजे निर्गुण साधना, म्हणजे ध्यान अधिक सायंटिफिक इन्क्वायरी अँड ऑब्जेक्टिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ युनिव्हर्स अँड मास्टरी, हे बरोबर आहे का? नाथ संप्रदायातील श्लोकांचा अर्थ ह्याच्यासाठीच गुप्त ठेवला का? कृपया मार्गदर्शन करावे ही प्रार्थना. कधी कधी काय होत, गुगल आणि विकिपीडिया याच्यात एकदा सापडला माणूस, कारण त्याच्यात कोण काय चढवतो माहिती आणि ती सगळी अधिकृतच होऊन जाते. छापील मजकुरावर आपला विश्वास असतो आणि त्यांनीही जे छापील चढवलेलं असतं ते कुठेतरी वाचून अभ्यास करून असंच चढवलेलं असतं. हा इतका प्राचीन काळ आहे ज्या काळाबद्दल ते विचारतायत. आपल्या पणजोबांच्या पणजोबांबद्दल आपल्याला काही माहिती नाही, आपल्या पणजोबांबद्दल माहिती नाही. एक निश्चित आहे की या देशामध्ये बाहेरून लोक आले, हे निश्चित आहे. या देशात पूर्वीपासून लोक राहत होते आणि वारंवार या देशामध्ये बाहेरून लोक आले, पण असे सर्वच देशात जातात. आज आपल्या इथल्या भारतातले लोक ऑस्ट्रेलियामध्ये, न्यूझीलंडमध्ये, इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, जपानमध्ये जातात आणि तिथे स्थायिक देखील झालेले आहेत. स्थलांतर हा मानवी स्वभाव आहे. त्या काळाच्या रचनेप्रमाणे आणि आजही इथं म्हटलं जातं की भारतात फुटपाथवर जन्म झाला आणि आयुष्यभर फुटपाथवर राहिला तरी 60 वर्षापर्यंत जगतो असं अनुकूल हवामान ज्या देशामध्ये आहे तिथं लोक येणारच बाहेरून सुरक्षिततेकरता येणार. जिथं -35 डिग्री -40 डिग्री आता जेव्हा थंडी होईल तेव्हा बघा तुम्ही असं टेम्परेचर आहे तिथं कसं राहणार. त्यामुळे तिथून काही जणांना स्थलांतर करावं असं वाटेल ते स्थलांतर करतील असं पूर्वीपासून झालं असेल. आपल्या देशामध्ये जे वेगवेगळे वंश दिसतात त्यांचं रंगरूप दिसतं याच्यावरून देखील इथं कदाचित बाहेरून लोक आलेले आहेत काही इथल्या इथंच चांगल्या वेगळ्या पद्धतीने वंश सातत्य राखून तसेच राहिले असतील काही असू शकेल पण आता त्याच्यात पडण्यात काही अर्थ नाही हे निश्चित आहे. संस्कृती ही गोष्ट देखील या देशात प्राचीन काळापासून होती पण त्याच्यात भरच पडत गेली. आत्मसंबंधी विचार किंवा आत्मज्ञानासंबंधी विचार हा देखील या देशात फार पूर्वीपासून जोपासला गेलेला आहे. इतर संस्कृतींचा इथं राहणाऱ्या लोकांवर प्रभाव निश्चित पडलेला आहे आणि बाहेरून आलेल्या लोकांचा लोकांवर इथल्या संस्कृतीचा देखील प्रभाव पडलेला आहे. जसं मुसलमानांमध्ये सुफी हे हिंदू आणि त्यातही साधना करणारे ईश्वराला शोधणारे किंवा नाथपंथी असतील त्यांचा मुसलमानांवर प्रभाव पडून सुफी संप्रदाय निर्माण झाला. एकमेकांवर प्रभाव पडणं ही अयोग्य गोष्ट नाहीये अशी पडू शकते. तुम्ही एखाद्या सोसायटीत राहत असाल आणि तिथं जर जास्त त्या पद्धतीचे लोक असतील तर त्या पद्धती तुम्ही समजून घेता. म्हणून इथं पूर्वी असणारे जे लोक होते ते शिवाचे उपासक होते आणि मग नंतर आलेल्या आर्यांनी त्यांचं शिरकाण केलं असे काही खास पुरावे मात्र नाहीयेत. असे पुरावे निश्चित नाहीयेत आणि पुराण ही फार पुरातन कालापासून आलेली असल्यामुळं असा नक्की विष्णू भक्त जे होते त्याच्या आधीपासून शिवभक्त होते एक निश्चित आहे की राम देखील शिवोपासक होते हे निश्चित आहे. रामाच्या आधी शंकर होते पण विष्णूंच्या आधी शंकर होते वगैरे हे अति खल करणं झालं. म्हणजे विष्णू आधी होते की शंकर आधी होते असं असल्यामुळे या इतिहासात कृपा करून पडू नका असं मी तुम्हाला सांगेन. याच्यात पडू नका आणि बळी हा फार एक चांगली समाज निर्मिती करत होता आणि ते सहन न झाल्यामुळे विष्णूंनी त्याला देशोधडीला लावला वगैरे. एक वेळ होती खरंच या देशात की शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये खरंच विस्तव देखील जात नसे. मी असं ऐकलंय की खाली दक्षिणेकडे सारवताना देखील जे वैष्णव आहेत तर ते उभा हात फिरवत असत कारण विष्णू उभं गंध लावतात असं ऐकलेलं आहे आणि शैव हे आडवा हात फिरवतच घरात आपल्या जमिनी सारवत असत. पण आता तेही तितकं राहिलेलं नाहीये. असं करत करत आपल्या देशातली ही जी संस्कृती आहे ती संस्कृती विशेष करून आचार्यांपासून शंकराचार्यांपासून अनेक प्रकारची शास्त्र तसंच व्यासांनी लिहिलेली ब्रह्मसूत्र भगवद्गीता उपनिषद पूर्वीपासून आलेली आणि अनेक प्रकारची शास्त्र याच्यातून आचार्यांनी हा समाज संघटित केलेला आहे. आता हे प्रश्न नाहीयेत. आचार्य हे खरंच अवतार म्हटले पाहिजेत. कित्येक शास्त्र मागं पडली आणि वेदांत आचार्यांमुळे पुढे आला, गीता आचार्यांमुळे पुढे आली, उपनिषद आचार्यांमुळे पुढे आली आणि आ सेतू हिमाचल असं जे म्हटलं जातं, काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत आणि खरं सिंध पासून, पण आता म्हणू आपण राजस्थान किंवा गुजरात पासून ते आसाम पर्यंत एकच विचारधारा मानणारा असा समाज आता आहे. त्यामुळे ह्या काय म्हणायचं जुन्या कढीला ऊत आणण्यामध्ये काही अर्थ नाही. हे अशा प्रश्नांची जे विकिपीडियावर लिहिलेलं आहे किंवा गुगल सर्चवर आहे तर त्याच्या आधाराने काहीतरी खल करण्यात अर्थ काही नाही, हे मी तुम्हाला निश्चित सांगतो. त्याच्याऐवजी आपल्या छोट्या जीवनात आपण काय करायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. आपल्याला जरा समजते असं वाटेपर्यंत 40 येते आणि पुढे 40 आली म्हणता म्हणता 60 येते, असं वेगाने संपणारं हे जे आयुष्य आहे याच्यात या अशा प्रश्नांना काही किंमत नाही. त्यामुळं त्याच्यात हे एवढं सगळं हे करून नाथ संप्रदायाचं त्यांनी हे केले, नाथ संप्रदायातील श्लोकांचा अर्थ याच्यासाठीच गुप्त ठेवलेला आहे का वगैरे, या ज्या संप्रदायांची बांधणी आहे ती बांधणी देखील परमार्थाचं देखील एक इव्होल्युशन झालं याच्यावर विश्वास ठेवा. ते प्रगत होत गेलं परमार्थशास्त्र आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडं जाताना अधिक चांगला अधिक चांगला अधिक सोयीचा अशा प्रकारचा साधन मार्ग हा सांगितला गेला. जसं पुराणात आपण ऐकतो ते लक्षणाने घ्यायचं, पण 1000 वर्ष लोहपिष्ठ खाऊन भक्षण करून काय तपश्चर्या केली, 1000 वर्ष याचा दीर्घकाळ असा अर्थ घ्यायचा आणि लोहपिष्ठ भक्षण म्हणजे अगदी कठोर साधना केली असा अर्थ घ्यायचा. पण तुकोबांनी, नामदेवांनी, अलीकडे झालेल्या संतांनी, कबीरांनी, तुलसीदासांनी त्या साधनेमध्ये देखील जे जे काही साधना प्रकार किंवा जे मार्ग हाताळले जात होते त्याच्यातले काय आवश्यक आहेत याची उत्तम छाननी पिढीमागं पिढी, पिढ्यांमागून पिढ्या अशी नक्की झाली असणार आणि तशी छाननी करून आता जे उपलब्ध आहे तो सुटसुटीत मार्ग आहे. स्वामीजींची एक कॅसेट मी ऐकत होतो का परवा नागपूरला, मला सचशील मी थोडस मनोगत व्यक्त केलं, त्याच्यात सांगितलं स्वामीजी असं सांगत होते नागपूरहून आलेल्या लोकांना की तुम्ही सांगता त्याच्यापेक्षा अजून काही शॉर्टकट आहे का असं कोणीतरी स्वामीजींना विचारलं, तर स्वामीजी म्हणाले अरे हाच शॉर्टकट आहे, याच्यापेक्षा अजून काही शॉर्टकट नाही. आणि हे मी नाही म्हणत, तिथं बसलेले जे संत म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, समर्थ, तुकोबा यांचे जे फोटो होते, स्वरूपानंद यांनीच सांगितलेलं आहे, केवळ मी म्हणतो असं नाही. आता याच्यापेक्षा काही शॉर्टकट नाही, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये 5-25 वर्षात खरंच तशा जिद्दीने, तळमळीने आणि अंडरस्टँडिंग घेऊन जर साधना केली तर तुम्हाला पोचता येतं, पोचू शकता अशी उदाहरणं आहेत. असं असल्यामुळं परमार्थामध्ये देखील पुष्कळ प्रगती झाली. तर ते आपल्याला जास्त महत्वाचं आहे. आर्य कुठून आले, मग त्यांनी कोणाला मारलं, मग त्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं म्हणून शिवसंप्रदाय गुप्त झाले म्हणून त्यांनी आपले श्लोक गुप्त ठेवले, अशा प्रकारे आपण फार खल करण्यात मला अर्थ वाटत नाही. कारण याची उत्तरं विचारणारा ज्या कालखंडात जन्माला आलेला आहे त्याच कालखंडात माझ्यासारखा उत्तर देणारा देखील जन्माला आलेला आहे. मी जर असा आदिपुरुष असतो आणि तेव्हा असतो तर मी तुम्हाला सांगितलं असतं की कसे आर्य आले, कसं त्यांनी काय केलं. पण या देशात अनेक आक्रमक आले हे खरं आहे, पण आर्य हे आक्रमक म्हणून आले की प्रथमपासून इथं आले, कोणी आलेच नाहीत या देशात बाहेरून असं नाहीये, हेही तितकंच खरं आहे. पण आता त्या गोष्टी या कालबाह्यच धरून पाहणं गरजेचं आहे. मी म्हणजे या स्थलांतरावरून तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो बर का, हा परमार्थिक काय म्हणू व्यासपीठावरून सांगण्याचा पण तुम्हाला देखील रोचक वाटेल. मी मध्ये एका पाकिस्तानी टीव्हीवरची चर्चा ऐकत होतो. ते तीन चार जण आणि पॅनलिस्ट होते आणि एक चर्चा कंडक्ट करणाऱ्या बाई होत्या. तर त्यांनी असं हे केलं होतं की एकीने असं सांगितलं की आम्ही सौदी अरेबियात गेलो होतो, तिथं मोठ्या हौसेनी आम्ही आमच्या मुलांची नावं अरेबिक ठेवली, जे अरेबिक भाषेत ठेवली जातात ती. तर एका बाईने आम्हाला म्हणजे टॅक्सी स्टँडवर असं विचारलं की तुम्ही कोण कुठले, तिने सांगितलं की आम्ही पाकिस्तानमधून आलेले, आणि मग मुलांची नावं विचारली. तर ते म्हणे तुम्ही मुलांची नावं अशी कशी ठेवली, ही तर आमच्या इकडची नावं आहेत. तर ती म्हणाली आम्ही मुसलमानच आहोत. ती म्हणाली चूक, तुम्ही तुम्हाला भले मुसलमान समजता, आम्ही तुम्हाला नाही समजत. तुम्ही भारतीय मुसलमान आहात, तुम्ही पूर्वी मुसलमान नव्हतात. त्या चर्चेचा नक्की असा रोख होता की आज देखील आपल्याला बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल, महाराष्ट्र सगळीकडून आमचे नातेवाईक आहेत आणि आमचे पूर्वज तिथे आहेत असं जर म्हणत असतील, आणि आम्ही मोठ्या हौसेनी नको त्या लोकांना बरोबर घेऊन त्यांचे आम्ही आहोत असं म्हणत असू, आणि ते जर मानत नसतील, तर आज पाकिस्ताननी असा विचार करायला पाहिजे की आपण हिंदुस्थान बरोबरच जुडलं पाहिजे. आणि बोलणाऱ्यांपैकी चार जणांपैकी तीन जण मोठ्या हिरिरीनी हेच मत मांडत होते, आणि एक जण असं म्हणत होता आता जे झालं ते झालं, पण आता आपण मुसलमान कंट्रीचं नेतृत्व करायला पाहिजे. तर दुसरे असं म्हणत होते की तुम्हाला कोण नेता मानतं, तुमच्यापेक्षा भारतात जास्त मुसलमान आहेत. आणि आपण आता इतक्या खाली गेलेले आहोत की आपल्याला जगण्याकरता लढाई करायला लागते, नेतृत्वाची गोष्ट तर सोडून द्या. मी हे कशाकरता सांगतोय, अशा करता सांगतोय की स्थलांतर होऊन होऊन जे बॉर्डरवर होते त्यांचं धर्मांतर झालं आणि त्यांचा देश निर्माण झाला, तरी देखील त्यांना त्यांच्या पलीकडे असणाऱ्या मुस्लिम धर्मियांमध्ये आपले समजत नाहीत अशी त्यांची अडचण आहे. आणि आम्ही खरे इथले आहोत, आणि इथली दुकानं पहा, इथले रस्ते पहा, तिथली दुकानं पहा, तिथले रस्ते पहा, माणसं पहा, सगळा व्यवहार जर एक आहे तर अशा प्रकारे मुद्दामून पडदा टाकण्याचं कारण काय असं ते विचारत होते. म्हणून ही स्थलांतर, धर्मांतर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्या व्यतिरिक्त देखील एक समाज पुरुषाचं मन असतं. आपल्या देशामध्ये मोठ्या सुदैवानी समाज पुरुषाचं जे मन आहे ते मन एकत्रित आलं ही फार विलक्षण गोष्ट आहे. जिथं जिथं कुठं ते फाटलेलं आहे, ते मन एकत्र आलेलं नाहीये, तिथं प्रॉब्लेम आहेत. पण तसं म्हटलं तर एवढ्या मोठ्या देशामध्ये हा देश निर्माण झाल्याबरोबरच तुटेल 10 वर्षात असा ब्रिटिशांचा होरा होता, तसं काही घडलं नाही. आता शैव आणि वैष्णव तर सोडूनच द्या, पण अनेक बाबतीमध्ये तसं एकत्वच या देशामध्ये निश्चित निर्माण झालेलं आहे. असं असल्यामुळंच कोणी कुठल्याही प्रांतातली व्यक्ती मोरारजी देसाई तर आपल्याला सगळ्यांना आपले वाटतात, पंतप्रधान होते, इंदिरा गांधी, म्हणजे कुठल्या तरी वेगळ्या प्रांतातला आहे किंवा वेगळ्या भाषिक आहे म्हणून तो नरसिंह राव आपल्याला त्यावेळेला चांगलं आपले पंतप्रधान म्हणून अभिमानच होता. मराठी माणूस असं म्हणत नव्हता की तेलुगू माणूस पंतप्रधान झाला. अशा प्रकारची एकात्मता इथं साधलेली आहे, त्यामुळे या प्रश्नांना तर आता किंमत राष्ट्रीय पातळीवरही नाही, धर्माच्या पातळीवर नाही आणि परमार्थाच्या पातळीवर नाही, ही मात्र आचार्यांची किमया आहे असं मी तुम्हाला सांगेन. मुकुंदराव येऊन तिकडे जे खांबा आड बसलाय तुम्ही, या इकडं अभंग म्हणा.
चलो जीवो
भजन विना
भजना विना ए जीवन सुनायक भजन विना एक भजन विना भजन विना जलो जीवो ऐसो जीवना जलो जीवो ऐसो जीवना भजन विना भजन विना भजन विना
हरि 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 शांत डोळे मिटून बसू. आपल्या चिदाकाशामध्ये मस्तकाच्या प्रदेशामध्ये जाणीवेनी पाहू. निर्विचारता पाहू. तिथं निर्विचारता पाहणारी जाणीव देखील तिथंच उपस्थित आहे. समोर असणारी निर्विचारता आणि निर्विचारता ज्याला समजली अशी जाणीव शक्ती तिथंच आहे, मस्तक आकाशाच्याच प्रदेशात. त्यामुळे आता केवळ ती शुद्ध जाणीवच लक्षात घेऊ. ती सच्चिदानंद स्वरूप आहे. असेच बसून राहू. बहिराकाशात जी जाणीव आहे केवळ विचारखेरीज, ती सच्चिदानंद आहे. आपण सच्चिदानंद आहोत ते त्या जाणीवेला स्वतःला समजत विचाराशिवाय. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.
श्रीराम, काही निवेदन आहेत. पुढील गुरुवार सकाळपर्यंतची सर्व केंद्र नेहमीप्रमाणे होणार आहेत. आठवड्यातून एकदा ज्यांचा नमस्काराचा वारा